इंद्रधनुष्याच्या तोडीचा केवळ एकच ब्रह्ममुहूर्त आणि ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जाशक्ती यात कोणतेही अद्वैत यात कोणताही अद्वैत भाव नाही. अप्रतिम अवर्णनीय अनुभव हीच एकमेव दैवी शक्ती.